नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडगे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रांतल्या मुंबय आनी पालघराक भेट दितले. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय वेंचणूक समितीची बसका काल नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयांत जाली. न्यूयॉर्काची रेटींग एजन्सी मुडीजान अर्थिक वर्स 2024 खातीर भारताच्या जीडीपीचो वाडीचो अंदाज 7.2% वाडयला. बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार हांणी काल राजगीर हांगा राष्ट्रीय खेळां दिसा निमतान अत्याधुनीक खेळां अकादमी, खेळां संकुल आनी विद्यापीठाचे उक्तावण केलें. भारताच्या शीतल देवी आनी राकेश कुमार हांच्या मिश्र कंपाउंड तिरंदाजी पंगडान पॅरीस ऑलिंपिक सर्तीन एकठांय 1399 गुण मेळून पॅरीस ऑलिंपिकांत नवो विक्रम घडयला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रांतल्या मुंबय आनी पालघराक भेट दितले. सकाळी सुमार 11 वरांचेर प्रधानमंत्री मुंबयच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरांत ग्लोबल फिनटेक फेस्ट जीएफएफ 2024 मार्गदर्शन करतले. ते उपरांत दनपरा सुमार 1:30 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पालघरांतल्या सिडको मैदानाचेर वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पाचे उक्तावण करून बुनयादी फातर बसयतले. ते वाधवन बंदराचो बुनयादी फातर बसयतले. ह्या प्रकल्पाचो खर्च सुमार 76,000 कोटी रुपया आसा. व्हड कंटेनर जहाजांक पुरवण करून खोल मसुदो दिवन देशाच्या वेपार आनी अर्थिक वाडीक चालना दिवपी संवसारीक दर्जाच्यो दर्यावेलो प्रवेशद्वार स्थापन करप ह्या फाटलो हेत आसा. पालघर जिल्ह्यांतल्या डहाणू शारा लागसार आशिल्ले वाधवन बंदर भारतांतले व्हडले खोल उदकाचे बंदर आसतले आनी आंतरराष्ट्रीय जहाज मार्गांक थेट जोडणी मेळटली, जाका लागून संक्रमण वेळ आनी खर्च उणो जातलो. तशेंच सुमार 1560 कोटी रुपया मोलाच्या 218 नुस्तेमारी प्रकल्पाचे उक्तावण आनी बुनयादी फातर प्रधानमंत्री बसयतले. ह्या उपक्रमाक लागून नुस्तेमारी क्षेत्रांत 5 लाखापरस चड रोजगार संद निर्माण जावपाची शक्यताय आसा. तशेंच प्रधानमंत्री सुमार 360 कोटी रुपयांची नॅशनल रोल आउट ऑफ वेसल कम्युनिकेशन अँड सपोर्ट पद्दत सुरू करतले. भाजपाची केंद्रीय वेंचणूक समितीची बसका काल सांजेवेळा नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयांत जाली. हे बसकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे हरियाणा वेंचणूक प्रभारी आनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आनी हेर वरिष्ठ पक्ष फुडारी हाजीर आशिल्ले. येता त्या हरियाणा विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारांची नावां निश्चित करपा खातीर ही बसका जाली. मजगतीं भाजपाचे हरियाणा समितीची बसका दनपरा नवी दिल्लीत जाली. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा हांच्या निवासस्थानी जाल्ले हे बसकेंत घरमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आनी हेर पक्षाचे वरिष्ठ फुडारी हाजीर आशिल्ले. न्यूयॉर्काची रेटींग एजन्सी मुडीजान अर्थिक वर्स 2024 खातीर भारताच्या जीडीपी वाडीचो अंदाज 7.2% वाडयला. मुडीजाच्या फाटलो अंदाज 6.8% इतलो आशिल्लो. मुडीजान 2025 वर्सा खातीर 6.6% इतलो अंदाज उक्तायला. तो फाटल्या वर्स 6.4% इतलो आशिल्लो. हे सुधारित अंदाज घटमूट आनी व्यापक आधारित वाडीच्या आधाराचेर सुधारित व्यवसायीक परिस्थितींक लागून जाल्यात अशें अहवालान म्हळां. अहवाला प्रमाण चलन धोरण आनी वित्तीय इक्वटीत करपाचे खर यत्न जाले तरी 2024 वर्साच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेन वर्साक 7.8% वाढ जावपाची आसा. बिहाराचे मुखेलमंत्री नितीश कुमार हांणी काल राजगीर हांगा राष्ट्रीय खेळां दिसा निमतान अत्याधुनीक खेळां अकादमी, खेळां संकुल आनी खेळां विद्यापीठाचे उक्तावण केलें. 90 एकरांनी पातळिल्ली ही खेळां अकादमी आनी खेळां संकुल नालंदा जिल्ह्यांत सुमार 750 कोटी रुपया खर्च करून बांदल्या. खेळां संकुल आनी खेळां विद्यापीठ दोनी एकाच सुवातेर आशिल्ले हे देशांतले पयले खेळां थळ आसतले. राजगीर हांगा नव्यान स्थापन जाल्ल्या खेळां विद्यापीठान खेळां वेवस्थापन, खेळां पोषण आनी खेळां विज्ञान तंत्रज्ञानात खाशेलेपण आशिल्ली पदवी आनी पदव्युत्तर अभ्यासक्रम दितले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. भौभाशिकता शाळांनी शिकोवपाचे माध्यम आनी विद्यार्थ्यांखातीर थळाव्या भारतीय भाषेतल्यान शिकपाचे म्हत्व हांचेर चर्चा करपा खातीर शिक्षण मंत्रालयान बसका घेतली. शाळा शिक्षण आनी साक्षरता खात्याचे सचिव संजय कुमार हांच्या अध्यक्षतेखाला वरिष्ठ अधिकारी आनी तज्ञ ह्या बसकेक हाजीर आशिल्ले. एका परस चड भाशांचे गिन्यान आशिल्ल्यान वाडट्या प्रमाणात समजूत आनी उदरगत शक्य जाता हाचेर मंत्रालयान भर दिलो. ल्हान भुरगी आवय भाशेंतल्यान मुखेल संकल्पना बेगीन शिकतात अशें मंत्रालयान सांगले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल आनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल बोरिवली रेल्वे स्टेशनावेल्यान नव्या बांद्रा टर्मिनस मडगांव द्विसप्तकी रेल्वे पांचवो बावटो दाखयलो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं तांच्या मार्गदर्शनात तांणी 2024-25 वित्तीय वर्सा महाराष्ट्रा खातीर अर्थसंकल्पीय खर्च 15,940 कोटी रुपया आसा अशें म्हणले. मुंबयत चालू आशिल्ल्या प्रकल्पाविशी रेल्वे मंत्र्यांनी मुंबय वाठारांत 12 मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आसा अशें सांगले. रेल्वे क्रमांक 10115 बांद्रा टर्मिनस मडगांव एक्सप्रेस फुडल्या म्हयन्याच्या 4 तारखेक सुरू जातली. दर बुधवारा आनी शुक्रारा सकाळी 6:50 बांद्रा टर्मिनसांतल्यान सुट्टली आनी त्याच दिसा रातच्या 10 वरांचेर मडगांव पावतली. त्याच प्रमाण रेल्वे क्रमांक 10116 मडगांव बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस फुडल्या म्हयन्याच्या 3 तारखेक सुरू जातली. दर मंगळारा आनी आयतारा सकाळी 7:40 मडगांवांतल्यान सुट्टली आनी त्याच दिसा राती 11:40 बांद्रा टर्मिनसान पावतली. ही गाडी दोनी दिकांनी बोरिवली वसई रोड भिवंडी रोड पनवेल रोहा वीर चिपळूण रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग सावंतवाडी थिवी आनी करमळी स्टेशन हांगा थांबतली. इस्रायलाचे अधिकारी आनी हमास ह्या आतंकवादी गटान गाजाच्या वेगवेगळ्या वाठारांनी सुमार 6,40,000 भुरग्यांक पोलिओची लस दिवपाक सोपे करपा खातीर 3 वेगळ्या 3 दिसांचे विसव दिवपाचे मान्य केला. दरेका झोनान विसवाची गरज पडल्यार 4थ्या दिसा मेरेन हो विसव वाडोवपाची कबलात आसा अशें संवसारीक भलायकी संघटनेन सांगला. कोळसो मंत्रालयान कोळसो रसद येवजणे खाला 38 प्राधान्य रेल्वे प्रकल्प वळखून घेतल्यात. रेल्वे मंत्रालयाच्या समन्वयान हो प्रकल्प नेटान चलयतले. रेल्वे जोडणी सुदारप वेळार कोळशाची पुरवण सुनिश्चित करप रसद खर्च उणो करप आनी देशभरांतल्यान कोळसो येरादारीची एकंदर कार्यक्षमताय वाडोवप हे ह्या प्रकल्पाचे मुखेल हेत आसा. ह्या प्रकल्पामदी सरकारान हालींच्या काळान ओडिशा हांगा 2 महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांक मान्यताय दिल्या. सरदेगा भालुमुडा डबल लायनीक लागून महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड कंपनीन चलयल्ल्या खाणीतल्यान ह्या जायत्या खासगी खाणीतल्यान कोळसो काडपाक सोपे जातले. तेच प्रमाण बारगड रस्तो नवापारा रस्तो वरवी तालचेर कोळसो क्षेत्रातल्यान कोळसो काडपाची वेवस्था सुदारतली. आयआयटी दिल्लीत आयोजित करतल्या पदव्युत्तर 2025 खातीर संयुक्त प्रवेश परिक्षा म्हणजेच जेमाची नोंदणी अंदू 3 सप्टेंबर जावन सुरू जातली. उमेदवारांनी 2025-26 शिक्षणीक वर्सा खातीर वेगवेगळ्या पदव्युत्तर कार्यावळींनी प्रवेश मेळोवपा खातीर जेम अर्ज पोर्टलावरवीं ऑनलायन अर्ज करूं येता. 11 ऑक्टोबराक नोंदणी बंद जातली. ही परिक्षा 2 फेब्रुवारी 2025 दिसा जातली. पदवी पुराय केल्ल्या वा सध्या पदवी कार्यावळीच्या निमाण्या वर्सा शिकपी उमेदवार जेम 2025 परिक्षे खातीर अर्ज करपाक पात्र आसात. पिरायेचेर कसलीच मर्यादा ना. जेम 2025 देशांतल्या 100 वयर शारांनी जैवतंत्रज्ञान रसायनशास्त्र अर्थशास्त्र भूविज्ञान गणित गणितीय सांख्यिकी आनी भौतिकी अशा 7 चाचणी पेपरांनी संगणक आधारित चाचणी जातली. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 ते 3 दिसांनी ओडिशा कर्नाटक केरळ आनी माहीत उटंगराचो पावस पडपाचो अदमास काढला. आयज ओडिशा आनी कर्नाटकात व्हड पावसाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान म्हळां. पॅरीस ओलिंपिक भारताच्या शीतल देवी आनी राकेश कुमार हांच्या मिश्र कंपाऊंड तिरंदाजी पंगडान पॅरीस ओलिंपिक सर्तीन एकटाय 1,399 गुण मेळून पॅरा ओलिंपिकांत नवो विक्रम घडयला. ही तिरंदाजी जोडी आता 2 सप्टेंबराक उपांत्यपूर्व फेरयेंत खेळटली. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रांतल्या मुंबय आनी पालघराक भेट दितले. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय वेंचणूक समितीची बसका काल नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयान झाली. न्यूयॉर्काची रेटिंग एजन्सी मुडीजान अर्थिक वर्ष 2024 खातीर भारताच्या जीडीपी वाढीचो अदमास 7.2% मेरेन वाढला. बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार हांणी काल राष्ट्रीय खेळा दिसा निमतान अत्याधुनिक खेळा अकादमी खेळा संकुल आनी खेळा विद्यापीठाचे उक्तावण केलें. भारताच्या शीतल देवी आनी राकेश कुमार हांच्या मिश्र कंपाउंड तिरंदाजी पंगडान पॅरीस ऑलिंपिक सर्तीन एकठांय 1399 गूण मेळून पॅरा ऑलिंपिकांत नवो विक्रम घडयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.